ख्रिस्त मवला भावुस अनबिहनिस तुम्हाला केसाला प्रभु सुनेनामा प्रेमी सलाम। आज आपले ऐकू देवनी गोट भाग 21 देवनी मसीहना वचन दिदा। पहले हुनज देवनी मसीहला दवाडूला योजना करी। मसीहना पहला वचन आदम अन हवा पासी आनेल हता। देवनी वचन दिदा काय हवा कन एक पोसा हुईल अन तो सापनी डोकी चिहकील। जे सापनी हवाला ठगेल हता तो सैतान हता। वचनना अर्थ यो हता काय मसीह आखेरीते सैतानला हरवील। देवनी इब्राहिमला वचन दिदेल काय ते कन पृथ्वीने आख्खे जातीने लोकाला आशीर्वाद मिळेल। भविष्यमा जद्व मसीह येईल तद्व यी वचन पुरा होईल। ते कन आखीज माणूस जातना उद्धार होईल। देवनी मूसाला वचन दिदा काय भविष्यमा तो मूसाने दिसा दुसरे प्रबोधकला उभा करेल। मसीह थोडाक समय मागून येवला होता तेने विषय यी दुसरा वचन होता। देवनी दाऊदला वचन दिदेल काय तेना पदरनाज एक पोसा देवने लोकावर कायमनेसाठी राज करेल। तेना अर्थ यो होता काय मसीह दाऊदना पदरने पोसा माहून हवा। प्रबोधक यर्मियाकन देवनी वचन दिदेल हता काय सिनाय डोंगरवर इज्रायल हारे करार करेल तिसा नाही पण एक नवा करार करेल। नवे करारमा देव लोकाने हृदयवर तेना नियम लिखील। लोका देवला पदरच जाणती ते तेना लोका होईती नि देव तेहना पाप माफ करील। मसीह नवे करारने सुरुवात करेल। देवने प्रबोधकशी सांगेल हता काय तो मसीह एक प्रबोधक एक याजक अन एक राजा हुआ। प्रबोधक तो एक माणूस आहा जो देवना शब्द ऐकह निमागून लोकाला सांगह। जे मसीहला देवनी दवाडूला वचन दिदेल होता तो एक पुरा प्रबोधक हवा। इज्रायलने याजकशी लोकासाठी तेने पापने सजाने बदलामा देवला बलिदान चढव होतात। याजकशी पण लोकासाठी देवला प्रार्थना करे। मसीह एक पुरा प्रमुख याजक होईल जो एक पुरा बलिदान तरीके पदरला अर्पण करेल। राजा ईसा माणूस आहा जो एक राज्यवर राज करह नि लोकांना न्याय करह। मसीह एक पुरा राजा हवा जो तेना वडील दाऊदने गादीवर बिसील। तो आख्खे पृथ्वीवर राज करेल नि हमेशा खरे रीते न्याय करेल नि बेस निर्णय लिल। देवने प्रबोधक से मसीह विषय बुहु गोटीने आगाही करेल हती। मालाखी प्रबोधकनी आगाही करेल हती काय मसीहने पुढं एक मोठा प्रबोधक येईल। यसाया प्रबोधकनी भविष्यवाणी करेल काय मसीहना जलम कुवारीने पोटी होईल। मिखा प्रबोधकनी सांगेल होता काय तेना जलम बेथलेहेम नगरमा होईल। यसाया प्रबोधकनी सांगेल होता काय मसीह गालीलमा राहील। तुटेल हृदयने लोकाला दिलासा दिल बंदी साहला आझादी दिल नि कैदी साहला सोडविल। तेनी ये गोटनी पण आगाही करेल काय मसीह बीमार लोका साहला बेस करील नि तेहाला पण जी ऐकूला हेरूला बोलूला नित चालवामा बेस नि आहात। प्रबोधक यसायानी पण भविष्यवाणी करेल हती काय मसीहला कारण वगर नफरत करती अन धिकारतील। दुसरे प्रबोधकशी आगाही करी काय जे लोका मसीहला मारतील ते तेहना डगलासाठी चिठ्ठे टाकतील नि एक दोस्तार तेहने हातमा सोपील। झखारिया प्रबोधकने आगाही करी काय जो दोस्तार मसीहला तेहने हातमा सोपील तेला चुकवल्यासाठी 30 चांदीना सिक्का देवामा येतील। प्रबोधकशी यी पण सांगा मसीहना मरण काय करी होईल। यसायानी भविष्यवाणी करी काय लोका मसीहने टोंडवर थुकतील मजाक करतील नि तेला झोडतील। ते तेला भाला रोवतील अन तेनी काहींच खोटा नी करेल तरी बहु दुःख अन पीडाहारी मरण पामेल। प्रबोधकशी ती पण सांगा काय मसीह पुरा पाप वगरना राहील दुसरे लोकासे पाप नेली दे सजा भोगुलासाठी मरण पामील। तेही शिक्षा देवने लोकाने वच्चे शांती लईल। येने लिदे देवनी इच्छा यी हती काय ते मसीहला सुंदी टाकत। प्रबोधकसी आगाही करी काय मसीह मरी जाल अन देव नितेला मरण माहून जीता करील। मसीह न मरण अन जीवता होयुने देव पापी सहला बचूलानी योजना पूरी करील नी नवा करार शुरू करील। देवनी मसीह विषय प्रबोधक सहला बहु बाबत दाखवेत पण मसीह ये कने पण प्रबोधकने समयमा नी आणला। ये सेल्ले भविष्यवाने करेत तेने 400 वदारी वर्षा मागून जदव बे समयमा देवनी दुनेमा मसीहला दवाडील। बायबलमाहून एक गोट उत्पत्ति 3:15, 12:1-3, पुनर्नियम 18:15, बीजो सामुएल 7, यर्मिया 31, यशाया 59:16, दानियल 7, मालाखी 4:5, यशाया 7:14, मीखा 5:20, यशाया 9:1-7, 35:3-5, 16:53, गीतशास्त्र 22:18, 35:19, 69:4, 41:9, जखारिया 11:12-13, यशाया 50:60, गीतशास्त्र 16:10-11।